गरिबीचे चटके सहन करून, मनवाद्यांचे चटके सहन करून, काळजातील रक्त ज्याने आपल्या लेखणीला बाजलं, त्या लेखणीतून या भारताचे संविधान लिहिले आणि या भारताच्या संविधानातून तमाम बहुजनांचा उद्धार केला असे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो.
ना शहरात, ना गावात, ना राज्यात भीम जयंती साजरी केली जाते 152 देशात. म्हणून म्हणतो, जगात गाजा वाजा, भीमराव एकच राजा.
मयूर मयूर ए बी डी.
बाबासाहेबांची जयंती आली, आता निळ होणार सारं शहर, सारं गाव. घटनेच्या पहिल्या पानावरती गाजतंय फक्त माझ्या भीमरायांचं नाव. करते तिला तलवार म्हणतात, पेशवाई ज्यांनी संपवली त्यांना 500 महार म्हणतात, भारतात एकच वाघ होऊन गेला त्यांना भीमराव म्हणतात.
या नभात गाजे भीम, माझ्या मनात गाजे भीम, चारी दिशाला एकच नाव, साऱ्या जगात गाजे भीम.
मयूर मयूर ए बी डी.
हम पैदा ही उस खानदान में हुए जिसकी ना तो कलम कमजोर है और ना ही तलवार.
जातीवर घातला ज्याने समतेचा घाव, सुकलेल्या जीवनात केला पाण्याचा वर्षाव. स्वाभिमानानं जग आम्हा सांगून गेला, बहुजनांचा राजा त्याचं नाव भीमराव.
परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबा बाबा साहेब आंबेडकरांचा।
जल्लस पाहून भल्या भल्यांची जाळाली, ज्यांची जाळाली त्यांनाच जय भीमवाल्यांची हवा काळाली।